चीनीमंडी.com पॉडकास्ट
विझी डेली शुगर मार्केट अपडेट शनिवार 18 एप्रिल 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता. गुजरातमध्ये S30 व्यापार 3180 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3250 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3400 रुपये ते 3500 रुपये होता, तर M30 व्यापार 3450 रुपये ते 3575 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3600 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.